रंगों की दुनिया में भावनाएं,
Gefühle im Farbenland.
कहानी एक छोटे लड़के की यात्रा को देखती है.
Die Geschichte erkundet die Reise eines kleinen Jungen.
लीसा पेरिस खोजती है.
Lisa entdeckt Paris.
लीसा पहली बार पेरिस जाती है और अविस्मरणीय पल अनुभव करती है.
Lisa reist zum ersten Mal nach Paris und erlebt unvergessliche Momente.
वो पहले आइफिल टॉवर जाती है.
Sie besucht zuerst den Eiffelturm.
टॉवर बहुत ऊंचा है.
Der Turm ist sehr hoch.
Lisa टॉवर की फोटो लेती है.
Lisa macht ein Foto vom Turm.
फिर वो नोट डेम कैथेड्रल जाती है.
Dann geht sie zur Kathedrale Notre Dame.
वो चर्च पुराना और सुंदर है.
Die Kirche ist alt und schön.
Lisa एक स्मृति चिन्ह खरीदती है.
Lisa kauft ein Souvenir.
वो नोक विहार के लिए सीन नदी भी जाती है.
Sie geht auch zur Seine, um Boot zu fahren.
पानी नीला और शांत है.
Das Wasser ist blau und ruhig.
लीसा नोक विहार का बहुत आनंद लेती है.
Lisa genießt die Bootsfahrt sehr.
शाम को वो एक फ्रेंच रेस्टोरेंट में खाती है.
Am Abend ist sie in einem französischen Restaurant.
खाना बहुत स्वादिष्ट है.
Das Essen ist lecker.
लीसा फ्रेंच वाइन का स्वाद लेती है.
Lisa probiert französischen Wein.
उसे स्वाद बहुत पसंद है.
Sie liebt den Geschmack.
रात के खाने के बाद वो टहलने जाती है.
Nach dem Abendessen geht sie spazieren.
शहर रात में बहुत सुंदर है.
Die Stadt ist bei Nacht wunderschön.
लीसा बहुत सारी फोटो लेती है.
Lisa macht viele Fotos.
वो दोस्तों के लिए पोस्टकार्ड खरीदती है.
Sie kauft Postkarten für Freunde.
अगले दिन वो लूव्र जाती है.
Am nächsten Tag besucht sie den Louvre.
लीसा कलाकृतियों को देखती है.
Lisa bewundert die Kunstwerke.
वो मोना लीसा को देखती है.
Sie sieht die Mona Lisa.
फ्रेड और पहला स्कूल का दिन.
Fred und der erste Schultag.
फ्रेड अपने पहले दिन उन्नत स्कूल में जाता है.
Fred erlebt seinen ersten Tag auf der weiterführenden Schule.
वो वहाँ नए दोस्तों से मिलता है.
Er trifft neue Freunde dort.
वो दिलचस्प विषयों की खोज करता है.
Er entdeckt interessante Fächer.
वो बड़े स्कूल भवन का अन्वेषण करता है.
Er erkundet das große Schulgebäude.
उसका पसंदीदा विषय गणित बन जाता है.
Sein Lieblingsfach wird Mathematik.
Fred गणित की कक्षाओं का बहुt आनंद लेता है.
Fred genießt die Mathematikstunden sehr.
वो अवकाश में स्कूल के मैदान में खेलता है.
In der Pause spielt auf dem Schulhof.
Fred बहुत सी नई चीजें सीखता है.
Fred lernt viele neue Dinge.
वो स्कूल की कैंटीन को अद्भुत मानता है.
Er findet die Schulcafeteria toll.
दोपहर का भोजन उसे अच्छा लगता है.
Das Mittagessen schmeckt ihm gut.
स्कूल के बाद वो घर जाता है.
Nach der Schule geht nach Hause.
उसके माता पिता उसको दिन के बारे में पूछते हैं.
Seine Eltern fragen ihn über den Tag.
फ्रेड उन्हें अपने अनुभव बताता है.
Fred teilt ihnen seine Erfahrungen mit.
वो नई स्कूल में बड़ी रुचि दिखाता है.
Er zeigt großes Interesse für die neue Schule.
अगले दिन वो स्कूल के लिए उत्सुक है.
Am nächsten Tag freut sich auf die Schule.
एक पशु चिकित्सक के जीवन में एक दिन.
Ein Tag im Leben eines Tierarztes.
कहानी एक पशु चिकित्सक के कार्य दिवस का अनुसरण करती है. विभिन्न कार्य और वार्तालाप दिखाती है जो वो पशु मालिकों के साथ करता है.
Die Geschichte folgt einem Tierarzt durch seinen Arbeitstag, zeigt verschiedene Aufgaben und Gespräche, die mit Tierbesitzern führt.
जानकारी और विभिन्न व्यवसायों से जुड़े प्रश्न भी शामिल हैं.
Eingebettet sind Informationen und Fragen zu verschiedenen Berufen.
Melanie und unerwartete Wetterveränderung.
Melanie und die unvorhersehbare Wetteränderung.
Melanie एक बाहरी कार्यक्रम की योजना बनाती है, पर मौसम गड़बड़ करता है.
Melanie plant ein Outdoor-Event, doch das Wetter spielt verrückt.
कहानी मौसम पैटर्न, भविष्यवाणियां और अप्रत्याशित मौसम परिवर्तनों की तैयारी पर चर्चा करती है.
Die Geschichte diskutiert Wettermuster, Vorhersagen und Vorbereitung auf unerwartete Wetteränderungen.
Melanie बड़े इवेंट के कारण उम्मीद से भरी हुई थी.
Melanie war voller Vorfreude wegen des großen Events.
उसने हर चीज का सावधानीपूर्वक योजना बनाई थी.
Sie hatte alles sorgfältig geplant.
इवेंट के कुछ दिन पहले मौसम बदलने लगा.
Einige Tage vor der Veranstaltung begann das Wetter sich zu ändern.
मौसम रिपोर्ट ने अचानक बारिश का अनुमान लगाया.
Der Wetterbericht prognostizierte plötzlich Regen.
मेलानी चिंतित थी. लेकिन समायोजित होने के लिए तैयार थी।
मेलानी वार बेसॉर्ग्ड, aber bereit, sich anzupassen।
उसने तुरंत एक टेंट किराया सेवा से संपर्क किया।
Sie kontaktierte schnell einen Zeltverleihservice।
सेवा ने इवेंट के दिन सुबह डिलीवरी का वादा किया।
Der Service versprach, am Morgen des Events zu liefern।
इससे मेलानी की चिंता थोड़ी कम हुई।
Das reduzierte Melanies Sorgen etwas।
इवेंट के दिन सच में बारिश हो रही थी।
Am Veranstaltungstag regnete es tatsächlich।
लेकिन त्वरित योजना के कारण सब कुछ सुचारू रूप से चल सका।
Doch dank der schnellen Planung konnte alles reibungslos verlaufen।
अतिथियों ने मेलानी की सूझबूझ की प्रशंसा की।
Die Gäste lobten Melanie für ihre Umsicht।
परिवर्तनों के अनुकूलन की उसकी क्षमता की प्रशंसा हुई।
Ihr Mut, sich an Veränderungen anzupassen, wurde geschätzt।
इवेंट के बाद मेलानी ने राहत और गर्व महसूस किया।
Nach dem Event fühlte sich Melanie erleichtert und stolz।
उसे पता था कि वो कठिनाइयों को झेल सकती है।
Sie wusste, dass sie in der Lage war, Widrigkeiten zu meistern।
मेलानी की कहानी हमें हमेशा तैयारी के लिए प्रेरित करती है।
Die Geschichte von Melanie inspiriert uns, immer vorbereitet zu sein।
पुराने दोस्तों के साथ एक शाम।
Ein Abend mit alten Freunden।
दोस्तों के बीच एक आरामदायक शाम, जहां वे भविष्य की योजनाएं बनाते हैं, आगामी कार्यक्रमों के लिए निमंत्रण देते हैं और पिछले रोमांच के बारे में सोचते हैं।
Ein entspannter Abend unter Freunden, an dem sie Pläne für die Zukunft schmieden, Einladungen zu kommenden Veranstaltungen aussprechen und über vergangene Abenteuer sinnieren।
Amrita lad also sechnach haus ein।
Amata ne sabako apane gara aneka niyota diya।
Anurag ernate endai alten zeiten, ela sech al in der Schule treffen।
Anuraga ne purane samaya ki yada dila yaba vesabi skula mem mailte।
Sima schlag ein abendessen vor montag wo।
Sima ne somavara kelai eka ratraipuya ka prashtavaraka।
Ramesh stimmte so an sekte, da sir nachtesh mitbringen word।
Ramesa ne usaki sahamati dai aura kaha ki vaha mithailega।
Das Gespräch said wo ji sech indai lenge, an jeda telcha sen irfaringen।
Unaki batasita lambikali, aura hara viaktine apane anupava sajaki।
Bald word there a ben spat, ansi beganen zu gehen।
Yaldi hai, sama gahari hogai aura vejain lage।
Dieser a ben lias si dai stark ira bezehingen wilkenen।
Usa sama ne unhem aneik sambandum ki saktika ahasa sakaraya।
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de।